नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी तुम्ही ऐकतात कोकणीतल्यान खबरो. मुखेल खबरो: स्वच्छता कामगारांची भलायकी, सुरक्षा आणि सामाजिक आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करपाक सरकाराच्या नमस्ते म्हळ्यार नॅशनल एक्शन फॉर मेकनायज सॅनिटेशन इकोसिस्टम या येवजणेचो एक भाग म्हूण केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार हांणी आयज गोंयाक भेट दिली. गोंयांत आयज सावन आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाची सुरवात जाली. गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी ह्या महोत्सवाचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मुंबईत तांचे ब्रिटीश समपदस्य कीर स्टार्मर हांचे कडेन भासाभास करून वेवसाय, सुरक्षा आणि संरक्षण ह्या विषयांचेर भारत ब्रिटन संबंध घटमूट करपाचेर भर दिलो. पणजे वेदेशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 24.7 डिग्री सेल्सियस इतके नोंद जाला. आता खबरो विस्तारात. गोंयांत आयज सावन आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाची सुरवात जाता. गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी ह्या महोत्सवाचे उक्तावण केले. ह्या सुवाळ्याक गोंय राज्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय नवीन आणि नवकिरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. मडगाव पोलिसांनी काल राती आके वाठारात धाड घालून 2,77,000 रुपयांचो 27.48 ग्रॅम गांजो जप्त केलो. या प्रकरणात पोलिसांनी दुबावित अरबा शेख आणि जाहीद हस्कोप हांका अटक केली. चढ माहितीप्रमाण मडगाव पोलिसांनी बुधवारा राती छापो घालून दोघा दुबावितांक ताब्यात घेतले. तांचे कडेन हो गांजो सापडलो. मडगाव पोलीस निरीक्षक सुरज सामंत हांच्या मार्गदर्शनाखाला उपनिरीक्षक निलेश शिरवयकार आणि त्यांच्या वांगड्यांनी ही कारवाई केली. हो गांजो खंयच्या हाडलो आणि तो खंय विकपाचे आशिल्ले हाचो तपास चालू आसा. गोंयांत आयज सावन जाल्ल्या आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाची सुरवात जाल्या. मजगती केंद्र सरकाराच्या नशामुक्ती येवजणेखाला गोंयांत नशामुक्ती केंद्रां स्थापन करपाक केंद्र राज्य सरकाराक जायती मजत करतले. केंद्र सरकाराच्या धोरणाप्रमाण राज्याक सगळ्या येवजण्यांचो लाव मेळटलो अशें केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले हांणी सांगला. ते पत्रकार परिषदेत उलयताले. पर्पल महोत्सवाच्या उक्तावणा निमतान गोंयांत आयिल्ल्या रामदास आठवले हांणी पणजेत पत्रकार परिषद घेतली. अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येप्रमाण राज्याक केंद्राकडल्यान निधी मेळटा. ह्या निधीचो वापर करपाची जापसालदारकी राज्य सरकाराची आसता अशें तांणी सांगले. बिहारात दलितांची मतां राष्ट्रीय लोकशाय आघाडेक मेळटली. हाका लागून बिहारात राष्ट्रीय लोकशाय आघाडेक पुराय भोवमत मेळून सत्ता स्थापन करपाक शकतले म्हणपाचो विश्वास तांणी उक्तायलो.
नशा मुक्ती केंद्राची योजना आहे, तर नशा मुक्ती केंद्र जर काही एनजीओने आम्हाला मागितले तर त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू. दोन तीन तीन चार जर अशी मागणी झाली तर आम्ही नशामुक्ती केंद्र त्यांना देऊ.
स्वच्छता कामगारांची भलायकी, सुरक्षा आणि सामाजिक आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करपा खातीर सरकाराच्या नमस्ते म्हळ्यार नॅशनल एक्शन फॉर मेकनायज सॅनिटेशन इकोसिस्टम ह्या येवजणेचो एक भाग म्हूण केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार हांणी आयज गोंयांक भेट दिली. गोंयांत आयज सावन आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाची सुरवात जाली. गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय आणि ह्या महोत्सवाचे उक्तावण केले. 14 ऑक्टोबर हो दीस संसारीक मानक दीस म्हूण मनयतात. त्या निमतान भारतीय मानक ब्युरोच्या हुबळी फाट्यान आयज मडगांवां भागधारकांची एक बसका आपयली. ह्या बसकेचे उक्तावण दक्षिण गोयचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गांवकर हांणी केले. गिरायकांचे अधिकार आणि उत्पादनाचो दर्जो हे विशी लोकांमध्ये चडात चढ जागृताय जावपाची गरज ह्या वेळार ताणी उक्तायली. ह्या अर्ध्या दिसाच्या भासाभास सत्रात वेगवेगळ्या उत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या सरकारी कचेऱ्यांचे अधिकारी, गिरायक आणि विद्यार्थी हांणी वाटो घेतिल्लो. ह्या वेळार भारतीय मानक ब्युरोचे पालवी संचालक आणि विज्ञानिक आशुतोष अगरवाल हांणी भारतीय मानक ब्युरोन वेगवेगळ्या मळार केल्ल्या कामाची माहिती दिली. हो ब्युरो देशातली राष्ट्रीय मानक संस्था असून वेगवेगळ्या उत्पादनाच्या गुणवत्तेचे प्रमाणीकरण हे संस्थे वतीन जाता असे त्यांनी सांगले. ब्युरोचे पालवी संचालक तुषार शर्मा हांणी यावेळार उलयताना उत्पादन वाठारातली सुरक्षा, दर्जो आणि उत्पादनाचो विश्वास सांबाळप दवरपा खातीर हो ब्युरो काम करता असे सांगले. यावेळार भारतीय मानक ब्युरोचे हुबळी विभागाचे संचालक पी एन मुरली हे हाजीर आशिल्ले. साखळे नगरपालिकेन सुरू केल्ल्या सोलर उपक्रमाविशी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी नगरपालिकेची तोखणाय केली.
सिद्धी प्रभू आणि बाकीचे सगळे काउन्सिलर्स हांच्या कॉंग्रेच्युलेट करता की आम्ही जे सातत्यात म्हणता की विजेच्या बाबतीत सगळ्यो पंचायती आणि म्युन्सिपाल्टी ह्यो स्वयंपूर्ण जावपाक जाय. साखळे म्युन्सिपाल्टीन इनिशिएटिव्ह घेतली आणि त्यांना लागपी पॉवर जी असा ही सोलार रूफटॉप पॉवरीचेर त्यांच्यानी जनरेट करपाचो इनिशिएटिव्ह घेतलो. असोच इनिशिएटिव्ह सगळ्या ग्रामपंचायतींनी आणि म्युन्सिपाल्टींनी घेवचो.
पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 24.7 डिग्री सेल्सियस इतले नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी पावस पडपाची शक्यता आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रा वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
पुरतून एक फाउट योकार. स्वच्छता कामगारांची भलायकी, सुरक्षा आणि सामाजिक आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करपा खातीर सरकाराच्या नमस्ते म्हळ्यार नॅशनल एक्शन फॉर मेकनायज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम ह्या योजनेचो एक भाग म्हूण केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार हांणी आयज गोंयांक भेट दिली आणि स्वच्छता कामगारांक पीपीई किट, सुरक्षा किट आणि आयुष्यमान भारत आरोग्य कार्डाचे वाटप केले. मेळाव्यात उलयताना डॉ विरेंद्र कुमार हांणी देशभरातल्या स्वच्छता कामगारां खातीर सन्मान, सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर केंद्र सरकाराच्या सुरू आशिल्ल्या प्रयत्नांचेर भर दिलो.
नगर निगम, नगर पालिका, नगर पंचायत इन क्षेत्रों में जो भी इस तरह के हमारे बंधु इस काम में लगे हुए हैं, मशीने नगर पालिका, नगर निगम वो खरीद रहे, लेकिन उनसे परे हटके भी जो निजी क्षेत्र में ये काम करते हैं उनका भी पंजीयन अनिवार्य होना चाहिए, उनका प्रशिक्षण भी अनिवार्य होना चाहिए और इस बात को सुनिश्चित किया जाना चाहिए जो इस तरह की सफाई के काम में लगे हुए हैं मशीनी का सफाई व्यवस्था के साथ में जुड़कर सम्मानजनक और सुरक्षित तरीके से इस काम को करें ताकि किसी भी तरह की कोई घटना घटित ना होने पाए.
छत्तीसगडातल्या रायपूर हांगा शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर जाल्ल्या सिनियर T20 क्रिकेट सर्तीत गोयचे अस्तुऱ्या खेळगड्यांनी उत्तराखंडाचेर 13 धावांनी जैत मेळिले. उत्तराखंडान नाणेफेक जिखून गोंयांक फलंदाजी करपाक लायली. गोयची नंदिनी कश्यप आणि इंद्राणी रॉय हांणी 42 धावण्यो काढून सिनियर T20 क्रिकेट सर्तीत वस्तादपण जोडले. उत्तर गुजरातातल्या मेहसाणा हांगा आयज सावन पहिल्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेक सुरवात जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या विकसित भारत ॲट 2047 दृष्टिकोनातल्यान सुरू केल्ल्या ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटाचे यश राज्यातल्या प्रत्येक प्रदेशात पावप हे आसा. वेचणूक आयोगान राजकीय पक्षांक आगामी बिहार विधानसभा वेचणुको आणि विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी पक्षांक व उमेदवारांक लक्ष करून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हळ्यार एआयचो वापर करपाड निर्देश दिल्यात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि हेर प्रकारच्या जाहिरातींचेर माहिती विकृत करपाक वा चुकीची माहिती पसरावपाक एआय आधारित साधनांचो गैरवापर करपाआड आयोगान शिटकावणी दिल्या. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. स्वच्छता कामगारांची भलायकी, सुरक्षा आणि सामाजिक आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करपाक सरकाराच्या नमस्ते म्हळ्यार नॅशनल एक्शन फॉर मेकनायज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम योजनेचो एक भाग म्हूण केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार हांणी आयज गोंयांक भेट दिली. गोंयांत आयज सावन आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाची सुरवात जाली. गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी ह्या महोत्सवाचे उक्तावण केले. केंद्र सरकाराच्या नशामुक्ती योजने खाला गोंयात नशामुक्ती केंद्रां स्थापन करपाक केंद्र राज्य सरकाराक जायती मजत करतले अशें केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले हांणी सांगले. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर जावन आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादूं येता. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळच्या 7 वरां जावन 25 मिनटांचेर. तो मेरेन नमस्कार.